आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना 19व्या रोजगार मेळ्यातून सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. शिर्डी इथल्या देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. राज्यातील मानसिक रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव. शेतकऱ्यांना डिझेलचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि अंमली पदार्थ तस्करी विरोधात केलेल्या कारवाईत 24 नायजेरियन नागरिकांना अटक. आता सविस्तर बातम्या. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. देशानं आपल्या कर्मयोगींवर विश्वास ठेवला असून आता त्यांच्या समर्पण, आचरण आणि दैनंदिन कृतींद्वारे त्या विश्वासाला जागणे आणि तो अधिक दृढ करणेही त्यांची जबाबदारी आहे, असं पंतप्रधानांनी 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीने संबोधन करताना सांगितलं. तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत, अशी माहिती देखील त्यांनी दिली. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यांसारख्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये रुजू होणार आहेत. नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत काल रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं, तर पुण्यात राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वितरण करण्यात आलं. संरक्षण साहित्याच्या बाबतीत आतापर्यंत आयात करणारा देश म्हणून देशाची ओळख होती, परंतु आगामी काळात भारत हा संरक्षण साहित्याच्या संदर्भात निर्यातक्षम असलेला देश होणार आहे, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं. शिर्डी येथील सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. नवीन युगाचा हा शंखनाद असून संरक्षण क्षेत्रातील खासगी भागीदारी सध्याच्या 30-35% आगामी काळामध्ये 50% नेणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. ते म्हणाले,
यहां से निकला सूर्यास्त दुश्मनों के मंसूबों का सूर्यास्त करने के लिए पर्याप्त होगा, ऐसा भी मेरा विश्वास है. साथियों, एम्युनिशन, मिसाइल, रॉकेट सिस्टम और सैटेलाइट पार्ट्स के प्रोडक्शन से एंसिलरी यूनिट्स, सप्लायर्स और वेंडर्स जुड़ेंगे, रोजगार बढ़ेगा और शिर्डी सहित आसपास के नौजवानों को कटिंग एज टेक्नोलॉजी का स्किल सेट प्राप्त होगा. यह मैं और अधिक सामर्थ्य के साथ इस राष्ट्र के निर्माण में अपना कॉन्ट्रीब्यूशन दे पाएंगे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, निबे ग्रुपचे गणेश निबे, संरक्षण दलाचे जनरल अनिल चौहान, डीआरडीओचे अध्यक्ष डॉ समीर कामत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
माननीय राजनाथ सिंगजींना आम्ही विनंती केली होती, आम्हाला 4 डिफेन्स कॉरिडॉर तयार करायचे आहेत, नाशिक, पुणे, नागपूर आणि अहिल्यानगर. राजनाथजींनी तात्काळ त्या संदर्भात आम्हाला होकार दिला आणि त्याची प्रोसेस त्यांनी अंतिम टप्प्यामध्ये नेलेली आहे. आजही देशाच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे आणि आता तो इतका पुढे जाणार आहे की महाराष्ट्राला कोणी थांबवू शकणार नाही, हा मला विश्वास आहे.
शिर्डी औद्योगिक वसाहतीतील सुमारे 200 एकर क्षेत्रावर विविध संरक्षण प्रकल्प विकसित करण्यात येत असून यामध्ये रॉकेट लॉन्चर, लांब पल्ल्याच्या रॉकेटचे सुटे भाग, स्वयंचलित ड्रोन आणि विविध इलेक्ट्रॉनिक यंत्रणांच्या चाचणी सुविधा विकसित केल्या जात आहेत. निबे ग्रुपनं या प्रकल्पाची उभारणी केली आहे. या प्रकल्पामध्ये 155 मिलीमीटर क्षमतेच्या तोफगोळ्यांचं उत्पादन करण्यात येणार असून प्रतिवर्षी 5 लाख तोफगोळे तयार करण्याची या कारखान्याची क्षमता आहे. भविष्यात भारतातील विविध जलाशयांवर उडणारं विमान देखील इथं तयार करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील येरवडा, ठाणे, रत्नागिरी आणि नागपूर इथल्या प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करणं हा केवळ आरोग्य व्यवस्थेचा विस्तार नसून गुणवत्तापूर्ण उपचार, संशोधन आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीच्या दिशेनं टाकलेलं दूरदर्शी आणि मानवकेंद्री पाऊल आहे. यामुळे समाजातील वंचित घटकांपर्यंत अधिक सक्षम, सुलभ आणि आधुनिक मानसिक आरोग्य सेवा पोहोचवण्याचा आमचा संकल्प अधिक बळकट होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं. राज्य शासनानं या रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करण्याचा महत्वपूर्ण प्रस्ताव पुढे आणला आहे. या उपक्रमामुळे मानसिक आरोग्य क्षेत्रात दर्जेदार उपचार सेवांसोबतच शिक्षण आणि संशोधनाला देखील चालना मिळणार आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत 12व्या पंचवार्षिक योजनेपासून या दिशेनं विशेष भर देण्यात आला आहे. ज्या ठिकाणी आधीपासून पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत अशा प्रादेशिक रुग्णालयांमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शिर्डी इथं सांगितलं. संरक्षण आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री शिर्डी इथं गेले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं त्यांनी सांगितलं. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर समाज माध्यमांमधून टीका केली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असून देखील सरकार जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक तसंच आरोग्य आणि कायदेविषयक प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांना विविध शासकीय योजनांचा प्रभावी लाभ देण्यासाठी एकल महिला धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली. अशा महिलांच्या समस्या शासनस्तरावर प्रभावीपणे मांडून त्यांच्यासाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता होती. महिला आणि बालविकास विभागानं यासंदर्भात शासन निर्णय जारी करून मसुदा समिती गठीत केल्याची माहिती बोर्डीकर यांनी दिली. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 24 नायजेरियन अंमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली असून या आरोपींवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीचे गंभीर आरोप आहेत. दरम्यान कल्याण अंमली पदार्थ विरोधी पथकानं 34 कोटी रुपये किमतीचे सुमारे 10 किलो हेरॉईन जप्त केलं आहे. या प्रकरणी मुख्य पुरवठादार युसुफ पठाणसह 5 जणांना अटक करण्यात आली अशी माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलमुक्त झाल्याच्या घोषणेपूर्वी नक्षल्यांनी जंगलात सुरू केलेला शस्त्रनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे. ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही शस्त्रास्त्रे शोधून काढून नष्ट केली. भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातील कोदुर्ली येथील जंगलात लाकूड कापण्यासाठी गेलेल्या 55 वर्षीय इसमावर वाघानं हल्ला करून जागीच ठार केलं. हा संपूर्ण थरार मृत व्यक्तीच्या पत्नीच्या डोळ्यादेखत घडला असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेमुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करावी आणि वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी केली आहे. राज्यात काल काही ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली. सांगली जिल्ह्यात तासगाव, कवठे महांकाळ, आटपाडी आणि खानापूर या तालुक्यात काल दुपारी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. सातारा जिल्ह्यात वीज पडल्यानं माण तालुक्यातील गोंदवले आणि कोरेगाव तालुक्यातील रामोशीवाडी इथं 2 जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून तीव्र उन्हाचा सामना करत असलेल्या सोलापूरला काल पावसानं झोडपून काढलं. या पावसामुळे शहर तसंच जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं असलं तरी उकाड्यापासून मात्र काही अंशी दिलासा मिळाला आहे. तर जोरदार वाऱ्यामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस तर मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. तरुणांना संधी रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना 19व्या रोजगार मेळ्यातून सरकारी नियुक्तीपत्राचं वितरण. शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. राज्यातील मानसिक रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव. शेतकऱ्यांना डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि अंमली पदार्थ तस्करी विरोधात केलेल्या कारवाईत 24 नायजेरियन नागरिकांना अटक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.